नीतिसूत्रे अध्याय 21। राजाचे मन पाटाच्या पाण्याप्रमाणे परमेश्वराच्या हाती आहे, त्याला वाटेल तिकडे तो ते वळवितो। मनुष्याचे सर्व मार्ग त्याच्या दृष्टीने नीट आहेत, पण अंतःकरणे तोलून पाहणारा परमेश्वर आहे। धर्माने व न्यायाने वागणे हे परमेश्वराला यज्ञापेक्षा विशेष मान्य आहे। चढेल दृष्टी व गर्विष्ठ अंतःकरण तसाच दुर्जनांच्या शेताचा उपज ही पापरूप होत। उद्योग्याचे विचार समृद्धी करणारे असतात। जो कोणी उतावळी करीतो तो दारिद्र्याकडे धाव घेतो। असत्य जिव्हेने मिळविलेले धन इकडे तिकडे उडून जाणाऱ्या वाफेसारखे आहे। मृत्यूच्या मागे लागणारे त्याला बोलावितात। दुर्जनांचा बलात्कार त्यास उडवून टाकील, कारण ते न्यायाने वागण्यास तयार नसतात। अपराधांचा भार वाहणाऱ्याचा मार्ग फार कुटिल असतो, पण जो शुद्ध असतो त्याचे वर्तन सरळ असते। भांडखोर बायकोबरोबर प्रशस्त घरात राहण्यापेक्षा धाब्याच्या एका कोपऱ्याला बसणे पुरवले। दुर्जनांचे मन वाईट इच्छिते, शेजाऱ्यावर तो कृपादृष्टी करीत नाही। धर्मनिंदकास शासन केले म्हणजे भोळा शहाणा होतो। सुज्ञास शिक्षण दिले म्हणजे तो ज्ञान पावतो। न्यायी परमेश्वर दुर्जनाच्या घराकडे लक्ष देतो, तो दुर्जनांना विपत्तीत पाडितो। गरिबाची आरोळी ऐकून जो कानात बोटे घालितो तोही आरोळी करील, पण कोणी ऐकणार नाही। एकांती दिलेली देणगी राग शमविते, पदरात झाकिलेली लाच तीव्र कोप शमविते। न्याय झाल्याने धार्मिकाला आनंद होतो, पण अधर्म करणाऱ्यांचा त्यामुळे नाश होतो। ज्ञानपथापासून जो बहकतो त्याला मेलेल्यांच्या मंडळीत विश्रांती मिळेल। ज्याला ख्याली खुशाली आवडते तो दरिद्री होतो। ज्याला द्राक्षारसाचा व सुगंधी तेलाचा शोक आहे तो धनवान होत नाही। धार्मिकाची खंडणी दुर्जन आणि सरळांचा मोबदला विश्वासघातकी असतो। भांडखोर बायकोजवळ राहून संताप करून घ्यावा त्यापेक्षा अरण्यवास पुरवला। सुज्ञांच्या घरात मोलवान वस्तू व तेल यांचा साठा असतो, पण मूर्ख मनुष्य त्यांचा फन्ना उडवितो। जो धार्मिकता व दया यास अनुसरून वर्ततो त्याला जीवन, धार्मिकता व सन्मान ही प्राप्त होतात। सुज्ञ मनुष्य बलाढ्यांच्या नगराच्या तटावर चढून त्यांचा आश्रयदुर्ग पाडून टाकितो। जो आपले तोंड व जिव्हा सांभाळितो तो संकटांपासून आपला जीव बचावितो। गर्विष्ठ व चढेल मनुष्याला उद्दाम म्हणतात। तो गर्वाच्या ताठ्याने वागतो, आळशाची वासना त्याला मारून टाकिते, कारण त्याचे हात श्रम करण्यास कबूल नसतात। कोणी दिवसभर लाभाची हाव धरितात, धार्मिक देतो, हात आखडीत नाही। दुर्जनांचे यज्ञार्पण वीट आणणारे असते। त्याने ते दुष्कर्माबद्दल प्रायश्चित्त म्हणून आणिले तर मग ते किती अधिक वीट लागणारे असणार। खोटा साक्षी नाश पावतो, पण जो ऐकल्याप्रमाणे सांगतो त्याच्या सांगण्याला कोणी हरकत घेत नाही। दुर्जन आपला हट्ट आपल्या मुखचर्येवर व्यक्त करीतो, पण सरळ मनुष्य आपल्या वर्तनक्रमाचा विचार करीतो। परमेश्वरापुढे शहाणपण, बुद्धी व युक्ती ही मुळीच चालत नाहीत। लढाईच्या दिवसासाठी घोडा सज्ज करितात, पण यश देणे परमेश्वराकडे असते।